खंड दुसरा प्रकरण 22 धर्मनिरीक्षण। अशा तऱ्हेने मी जो समाजाच्या सेवेमध्ये तन्मय होऊन गेलो त्याचे कारण आत्मदर्शनाची अभिलाषा हेच होते। ईश्वराची ओळख सेवेनच होईल असे समजून मी सेवाधर्माचा स्वीकार केला। हिंदी लोकांची सेवा करण्याचे कारण ती सेवा मला सहज प्राप्त होती। ती कशी करायची ते मला समजत होते। मला तिचा मार्ग शोधायला जावे लागले नव्हते। मी माझ्या समजुतीने प्रवास करण्यासाठी, काठेवाडच्या लटपटींतून सुटण्यासाठी आणि निर्वाहाचे साधन मिळविण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेलो, पण तेथे सापडलो ईश्वराच्या शोधात, आत्मदर्शनाच्या प्रयत्नात। ख्रिश्चन मित्रांनी माझी धर्मजिज्ञासा फार तीव्र करून सोडली। ती काही केल्या शांत होण्यासारखी नव्हती। मी शांत बसायचे म्हटले असते तरी ख्रिस्ती मित्र मला थोडेच बसू देणार होते, कारण की डर्बनमध्ये मिस्टर स्पेन्सर वॉल्टन हे दक्षिण आफ्रिकेच्या मिशनचे प्रमुख होते। त्यांनी मला हुडकून काढले। त्यांच्या घरी मी कुटुंबातल्यासारखा बनून गेलो। या परिचयाचे मूळ प्रिटोरियामध्ये झालेल्या भेटीमध्ये होते। मिस्टर वॉल्टनची तऱ्हा काही और होती। त्यांनी मला ख्रिस्ती होण्याचा आग्रह केल्याचे स्मरत नाही, परंतु त्यांनी आपले जीवन माझ्यापुढे धरले आणि आपली सर्व कार्ये मला पाहू दिली। त्यांची धर्मपत्नी अति नम्र परंतु तेजस्वी बाई होती। मला या जोडप्याची पद्धती पसंत पडली। आमच्यामध्ये मुळातच असलेले मतभेद आम्हा दोघांनाही कळत होते। हे भेद चर्चा करून काढून टाकता येण्यासारखे नव्हते। जेथे उदारता, सहिष्णुता आणि सत्य ही वास करीत असतात तेथे मतभेदही लाभदायक ठरतात। मला या जोडप्याची नम्रता, उद्योगशीलता आणि कार्यपरायणता हे गुण फार आवडले, त्यामुळे आम्ही वरचेवर भेटत असू। त्यांच्याशी झालेल्या दाट परिचयामुळे मी जागृत राहिलो। धार्मिक वाचनासाठी मला जशी प्रिटोरियामध्ये फुरसत मिळत असे तशी आता मिळणे अशक्य होते, पण जो काही वेळ मिळे त्याचा उपयोग मी तसल्या वाचनाच्या कामी करीत असे। माझा धार्मिक पत्रव्यवहार चालू होताच रायचंदभाई मला मार्गदर्शन करीत असत। एका मित्राने मला नर्मदा शंकरांचे धर्मविचार पुस्तक पाठवले। त्याची प्रस्तावना माझ्या उपयोगी पडली। नर्मदा शंकरांच्या विलासी जीवनासंबंधांच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या। त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या फेरफाराचे वर्णन प्रस्तावनेत आले होते। ते मला फार चित्ताकर्षक वाटले व त्यामुळे मला त्या पुस्तकाबद्दल फार आदर वाटू लागला। मी ते लक्षपूर्वक वाचले। मॅक्स मुलरचे हिंदुस्थान काय शिकवतो हे पुस्तक मी मोठ्या आवडीने वाचले। थिऑसॉफिकल सोसायटीने प्रसिद्ध केलेले उपनिषदांचे भाषांतर वाचले। माझा हिंदू धर्माबद्दलचा आदर वाढत चालला। त्यातील खूब्या मला समजू लागल्या, पण म्हणून मला इतर धर्मांबद्दल तिरस्कार मात्र वाटला नाही। वॉशिंग्टन आयंगविकृत महम्मद चरित्र आणि कार्लाईलची महम्मद प्रशस्ती वाचली। पैगंबराबद्दल माझी आदरबुद्धी दुणावली। जरथुष्टची वचने नावाचे पुस्तकही वाचले। अशा तऱ्हेने मी निरनिराळ्या संप्रदायांचे कमी जास्त ज्ञान मिळवले। आत्मनिरीक्षण वाढले। वाचून जे पसंत पडले ते अंमलात आणण्याची सवय दृढ झाली। त्यामुळे हिंदू धर्मग्रंथांमध्ये सुचविलेल्या प्राणायामासंबंधीच्या कित्येक क्रिया पुस्तकावरून समजल्या, तशा करण्यास मी सुरुवात केली। पण मला जमेना। हिंदुस्थानात परत जाईन तेव्हा कोणत्या तरी शिक्षकाच्या देखरेखीखाली त्यांचा अभ्यास करावा असा बेत केला। तो कधी पार पडू शकला नाही। टॉलस्टायच्या पुस्तकांचे वाचन वाढवले। त्याच्या गॉस्पेल इन ब्रीफ म्हणजे नव्या कराराचा सारांश, व्हॉट टू डू म्हणजे तर मग काय करावे बरे वगैरे पुस्तकांचा मनावर फार दृढ परिणाम झाला। माणसाला विश्वप्रेम कोठवर घेऊन जाऊ शकेल हे माझ्या अधिकाधिक लक्षात येऊ लागले। याचवेळी दुसऱ्या एका ख्रिस्ती कुटुंबाशी माझा संबंध जमला। त्यांच्या इच्छेवरून मी दर रविवारी वेस्लियन देवळात जात असे। बहुतेक दर रविवारी संध्याकाळी जेवायलाही मी त्यांच्याकडे असायचो। देवळाची माझ्या मनावर बरीचशी छाप पडली नाही। तेथे होणारी प्रवचने मला निरस वाटत। प्रेक्षकांमध्ये मला भक्तिभाव दिसून आला नाही। हे 11 मंडळ मला भक्तजनांचेसे वाटलेच नाही, तर काही अंशी करमणुकीसाठी आणि काही अंशी रिवाज आहे म्हणून आलेल्या संसारी जीवांचेच दिसले। कधीकधी या सभेमध्ये इच्छा नसताही मला डुलक्या येत। मला लाज वाटे, पण माझ्या आसपासच्या एखाद्या इस्मालाही डुलक्या घेताना पाहिले म्हणजे माझी लाज हलकी होई। माझी ही स्थिती मला आवडली नाही. शेवटी मी त्या देवळात जाण्याचे सोडून दिले. ज्या कुटुंबाकडे मी दर रविवारी जात असे त्यांच्याकडून मला रजाच मिळाली म्हटले तरी चालेल. घरधनीण भली भोळी पण संकुचित मनाची होती. तिच्याबरोबर दरवेळी कसली तरी धर्मचर्चा चालेच. त्यावेळी मी घरी लाईट ऑफ एशिया वाचत होतो. आम्ही येशू आणि बुद्ध यांच्या जीवनाची तुलना करू लागलो. गौतमाची दयाबुद्धी पाहना, ती मनुष्य जातीपलीकडे जाऊन इतर प्राण्यांपर्यंत पोचली होती. त्याच्या खांद्यावर खेळणाऱ्या कोकराचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले म्हणजे तुमचे हृदय प्रेमाने भरून येत नाही. प्राणी मात्राबद्दलचे हे प्रेम मला येशूच्या चरित्रात कोठे आढळत नाही. बाईला वाईट वाटले. माझ्या ते लक्षात येताच मी तो विषय पुढे चालविला नाही. आम्ही जेवणाच्या खोलीत गेलो. त्यांचा 5-1 वर्षांचा हसतमुख मुलगाही आमच्याबरोबर होता. मला मुले भेटली म्हणजे आणखी काय पाहिजे. त्यांच्याबरोबर माझी दोस्ती जमलेली होतीच. मी त्यांच्या ताटात असलेल्या मांसाच्या तुकड्याची थट्टा केली आणि माझ्या बशीत शोभून राहिलेल्या सफरचंदाची स्तुती केली. निष्कपट मूल ते, त्याचे मन वळले. तोही सफरचंदाच्या स्तुतीत सामील झाला. पण आईचे काय, माझे बोलणे बिचारीच्या मनाला लागले. मी सावधगिरी केली, गप्प बसलो. भाषणाचा विषय बदलला. पुढच्या आठवड्याला मी सावधपणेच त्यांच्याकडे गेलो खरा, परंतु मला धास्ती वाटतच होती. आपण होऊन त्यांच्याकडे जाणे बंद करावे हे मला सुचले नाही, ठीकही वाटले नाही. भल्या बाईनेच माझी अडचण दूर केली. ती म्हणाली, मिस्टर गांधी, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण मला तुम्हाला सांगितले पाहिजे की तुमच्या संगतीचा माझ्या मुलावर वाईट परिणाम होऊ लागला आहे. आता तो रोज मांस खायला आढेवाढे घेतो आणि त्या दिवसाच्या तुमच्या चर्चेची आठवण देऊन फळे मागू लागतो. मला हे परवडायचे नाही. माझ्या मुलाने मांस सोडले तर तो आजारी नाही पडला तरी अशक्त खास बनेल. ते मी कसे सहन करावे? तुमची चर्चा आम्हा मोठ्या माणसांशी केलेली शोभेल, मुलावर तिचा अनिष्ट परिणामच होणार. मिसेस, मला वाईट वाटले. आईच्या नात्याने तुम्हाला वाटणारी चिंता मी समजू शकतो. मलाही मुले आहेतच. या आपत्तीतून तोड काढणे सोपे आहे. माझ्या बोलण्याचा होईल त्यापेक्षा मी काय खातो न खातो ते पाहून मुलावर फारच अधिक परिणाम होणार. म्हणून उत्तम मार्ग म्हणजे मी यापुढे रविवारी तुमच्याकडे येऊ नये. त्यामुळे आपल्या स्नेहात फरक पडण्याचे काहीच कारण नाही. बाई आनंदित होऊन म्हणाली, तुमचे आभार मानते.